हॅलो, नमस्कार मॅडम.
नमस्कार, चावडीमध्ये तुमचे हार्दिक स्वागत. मी सिद्धी, तुम्हाला कशाप्रकारे मदत करू शकते?
मला ना तुमच्याकडे ते जुने हॉटेल सेटअप विकायला आहेत असं कळलं होतं, तर त्याबद्दल काही माहिती आहे का आपल्याकडं?
तुम्हाला नक्की कुठे हॉटेल सुरू करायचे आहे सर?
मला ना नाशिकमध्ये सुरू करायचं होतं आणि साधारणतः माझ्याकडं 1-2 ते 4 लाख रुपयाचं बजेट होतं, तर त्या बजेटमध्ये काही जर मिळालं तर चांगलं होईल.
खूप छान सर, तुमच्यासाठी आमच्याकडे 2 ते 3 पर्याय उपलब्ध आहेत.
चालेल ना मॅडम. मग मला त्यांचे नंबर किंवा त्यांचे फोटो काही आहे का तुमच्याकडे, डिटेल वगैरे?
हो सर, मी तुम्हाला त्यांचा नंबर देते, पण तत्पूर्वी आपल्याला एक ॲप्लिकेशन फॉर्म भरावा लागेल. त्यासाठी मी तुम्हाला काही माहिती विचारते, ती माहिती तुम्ही मला सांगा. तुमचे नाव, तुमचे गाव, तुमचा मेल ID, तुमचे यापूर्वीचे प्रोफेशन सांगा. ओके, धन्यवाद सर. मी कंपनीकडे तुमचा अर्ज पाठवला आहे, लवकरच ते तुम्हाला संपर्क करतील. मी त्यांचा नंबर देत आहे, शक्य झाल्यास तुम्हीसुद्धा थेट त्यांच्याशी संपर्क करावा.
चालेल मॅडम.
अजून काही माहिती हवी आहे का सर?
नाही मॅडम.
ओके, चावडी कॉल सेंटरमध्ये कॉल केल्याबद्दल धन्यवाद.